भागवत वर्गामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी रामायण या अध्यायामध्ये रामलीला पाहत आहोत. तर आत्ताच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं की भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध केलेला आहे आणि त्या रावणाच्या परिवारातील त्या काही कुटुंबियांच्या किंवा रावणाच्या ज्या काही पत्न्या होत्या त्या पत्न्या या ठिकाणी आता आक्रोश करीत आहेत, रडत आहेत, कारण प्रत्येकाचे पती त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत, स्वतः रावण पण मृत्यू पावलेले आहेत. आणि ते आक्रोश करून आता ते त्यांना संबोधून म्हणत आहेत, आपल्या पतींना रावणाला संबोधून, जे काही मृत्यू झालेला आहे त्यांना संबोधून म्हणत आहेत. या ठिकाणी या दोन तीन श्लोकामध्ये आपण पाहिलं की त्या म्हणत आहेत की आता आमच्या पतींची गती अशा प्रकारे झालेली आहे तर आमची काय गती होणार. तसं आपण कालच्या श्लोकात पाहिलं की कालच्या श्लोकात पण त्यांचं वर्णन आहे की ते रावणाला संबोधून म्हणतात पत्न्या की हे राक्षस कुलनंदना रावणा, ही लंका नगरी आज विधवा झाली असून आमचाही तीच गती झाली आहे. तर तुमचे शरीर गिधाडाचे भक्ष होऊन तुमचा आत्मा नरकाचा धनी झालाय. अशा प्रकारे आक्रोश करून आपल्या पतींना संबोधून ते म्हणतात की आम्ही तुमची नगरी सगळी विधवा झालेली आहे, आम्ही पण आता आमची आम्ही पण विधवा झालेलो आहोत, तर आता आमची काय गती होणार, अशा प्रकारे आक्रोश करीत आहेत. आणि खास करून आजच्या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी या ठिकाणी म्हणतायत की ही स्थिती पाहून विभीषणांनी भगवान रामचंद्रांच्या अनुआज्ञेने काय केलं, रावणाचा आज्ञेचा अंत्यसंस्कार केला. शास्त्र विधीनुसार या ठिकाणी सांगितलेलं आहे की शास्त्र विधीनुसार विभीषणांनी रामाची आज्ञा घेऊन, भगवान रामचंद्रांची आज्ञा घेऊन या ठिकाणी अंत्यसंस्कार केलेला आहे. म्हणून या श्लोकात म्हणलेला आहे की स्वानाम विभीषणम चक्रे की कौशलेंद्र अनुमोदित. स्वानाम विभीषणम चक्रे, चक्रे म्हणजे केलं विभीषणांनी काय, स्वानाम स्वतःच्या कुटुंबियाचं अंत्यसंस्कार केलं. कौशलेंद्र अनुमोदित म्हणजे, अनुमोदित म्हणजे काय, आज्ञा घेऊन, कुणाची, कौशलेंद्र. आता या ठिकाणी आपण पाहतो की कौशलेंद्र म्हणजे कोण आहे, भगवान रामचंद्रांना या ठिकाणी कौशलेंद्र म्हणलेलं आहे. प्राचीन युगामध्ये जे काही राजा होते त्या राजांना त्यांची प्रिय पत्नी किंवा त्यांच्या ज्या काही मुली होत्या प्रिय, त्या मुलींच्या किंवा पत्नीच्या नावावर देशाचं नाव ठेवलं जात होत. तसं भगवान रामचंद्रांचे पिता दशरथ महाराज यांची पटराणी कोण होती, कौशल्या. तर कौशल्या त्यांची प्रिय होती आणि कौशल्याच्या नावावर त्या देशाचं नाव कोसल प्रदेश असं, म्हणून ब्राह्मणांचं एक नाव होतं कौशलेंद्र की त्या कौशले कौशल प्रदेशातील प्रिय पुत्र भगवान स्वामी कोण आहेत, भगवान रामचंद्र. म्हणून ह्या ठिकाणी भगवान रामचंद्रांना कौशलेंद्र म्हणलेलं आहे की विभीषणाने काय केलं, कौशलेंद्र अनुमोदित की ज्या कौशल प्रदेशाचे स्वामी आहेत राम यांचा आज्ञा घेऊन त्यांनी अंत्यसंस्कार केले. वाल्मिकी रामायणामध्ये पण हा प्रसंग एक येतो की कौशलेंद्र या नावावरून की कौशल ते कशा प्रकारे कौशलेंद्र त्यांचं नाव का पडलं, परंतु त्यात रामा हनुमानजी आपलं खरंच स्वभाव काय, आपण कोण आहोत हे ते दर्शवतात या नावावरून. आपल्याला माहिती आहे की वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे की ज्यावेळी भगवान रामचंद्रांनी सीतेचा शोध घेण्यासाठी सर्व वानर सेनांना पाठवलं त्यावेळी हनुमानजी नंतर जामवंत ही जी काही सेना होती त्यावेळी त्यांना कळालं की या समुद्राच्या पलीकडेच लंका नगरी आहे, त्या ठिकाणी रावणाने सीतेचा हरण केलेला आहे. आणि मग जामवंतच्या म्हणण्यानुसार हनुमानजी तयार होतात जाण्यासाठी, पूर्ण समुद्र पार करतात आणि लंकेमध्ये प्रवेश करतात. त्या ठिकाणी लंकेनीला एक थप्पड मारतात, लंकेनीला कळतं की आता आपल्या लंकेचा सर्वनाश आहे. पुढे जातात, सीतेची भेट होते, सीतेची भेट झाल्यावर त्यांना भूक लागते, मग ते काय करतात, अशोक वाटिकामध्ये जातात. रावणाची सुंदर अशोक वाटिका असते, सुंदर फळांनी फुलांनी भरलेली, त्या ठिकाणी भरपूर पोट भरून ते फळे खातात, संतुष्ट होतात. परंतु काही सैन्य पाहतं की या ठिकाणी वानर कोण आलेला आहे आणि ते वानर कोण आहे म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात सर्व सैन्य. परंतु हनुमानजी आपल्या गदेने सर्वांचा नाश करून सर्वांना मारून टाकतात. स्वतः मेघनाद त्या ठिकाणी येतात आणि मग हनुमानजींना बंदी करतात. हनुमानजी बंदी झाले नसते परंतु त्यांना पण रावणाचं दर्शन घ्यायचं असतं. स्वतः ते बंदिस्त होऊन रावणासमोर येतात आणि रावणासमोर आल्यावर रावण हनुमानजींना विचारतात की तुझी ओळख काय आहे. आणि हे म्हणल्यावर मग हनुमानजी म्हणतात दासोहम कोसलेंद्रच वर्णन आहे वाल्मिकी रावण की मी कोण आहे कोसलेंद्रचे स्वामी आहेत माझे त्यांचा मी दास आहे. दासोहम कोसलेंद्रच की मी त्यांचा भगवान रामचंद्रचे कोसल प्रदेशचे स्वामी आहेत त्यांचा मी दास आहे. तर ही खरी ओळख आहे. आपण म्हणतो आंजनी सूता पवन हनुमान ही नाव आहे त्यांची परंतु खरी ओळख काय मी भगवंतांचा दास आहे. म्हणून आपण पण आपली खरी ओळख आहे मी भगवंतांचा दास आहे ही आपली खरी ओळख आहे. हनुमानजी आपल्या उदाहरणावरून ह्या ठिकाणी दाखवत आहेत की आपण सर्व जीव कोण आहोत भगवंतांचे दास आहोत. जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दास. चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन केलेलं आहे की आपली खरी ओळख आहे आपण भगवंतांचा दास आहोत. या ठिकाणी हनुमानजी सांगतायत दासोहम कौशलेंद्रचे की मी भगवान रामचंद्रांचा दास आहे ही खरी ओळख आहे. पण या ठिकाणी सर्व जीव भगवंतांचे दास आहेत. रावण पण भगवंतांचा एक अंश आहे दास आहे परंतु तो आपली खरी ओळख विसरला होता आणि काय झाला होता ते कामांध झाला होता आंधळा झाला होता. या सर्व त्याची जी काही संपत्ती होती सोन्याची लंका होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो कामाग्नीमुळे पूर्ण आंधळा झाला होता. म्हणून शास्त्रामध्ये चार आंधळ्यांचं वर्णन केलेलं आहे. एक डोळ्याने आंधळा असतो दुसरा आहे ते म्हणजे बुद्धीने. बुद्धीने जो आंधळा असतो त्याला म्हणलं जर जडांड म्हणजे काय तो बुद्धी त्याची भ्रष्ट झालेली असते म्हणजे तो जडांड. तिसरा आहे मधांत त्याला इतकं ज्ञान असतं की त्या नानाच्या अहंकाराने तो मध चढलेला असतो त्याला म्हणून तो एक त्याला म्हणलेला आहे मधांत. आणि चौथा आहे कामांध. त्या कामांध म्हणजे काम विकारामुळे त्याचे विवेक बुद्धी सर्व नष्ट झालेली असते. आणि ह्या चारीमध्ये रावण येतो परंतु विशेष म्हणजे कामांध. तो कामांधमुळे काम विकारामुळे इतका भ्रष्ट झाला होता त्याची बुद्धी की तो कामांध. तर अशा प्रकारे रावण पण भगवंताचा दास आहे परंतु अशा प्रकारे कामांध असल्यामुळे तो स्वतःची ओळख विसरला होता आणि स्वतःला या लंकेचा राजा समजून तो काय झाला होता स्वतःला दास नाही बॉस समजत म्हणजे काय मी सर्व ब्रह्मांडावर राज्य करण्यासाठी तो तयार. तर अशा प्रकारे रावणाची परिस्थिती होती. म्हणून आज आपण बघतो की जीवाचा खरा स्वभाव आहे हा दास परंतु जो भगवंतांचा दास मानत नाही तो अशा प्रकारे त्याची या भौतिक जगात काय होते तो स्वतःला बॉस समजतो. भौतिक जी काही ऐश्वर आहे भौतिक वस्तू आहेत त्याचा स्वामी समजण्याचा प्रयत्न करत. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की रावणाचा त्यामुळे काय झाला कामांध असल्यामुळे त्याचा सर्वनाश झाला. म्हणून जो स्वतःला भगवंतांचा दास समजत नाही त्याचा सर्वनाश नक्की आहे. जरी त्याची भौतिक ऐश्वर भरपूर असेल तर हळूहळू त्याची परिस्थिती काय होते सर्व नष्ट होऊन जात. म्हणून भौतिक परिस्थिती नसतात. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो या श्लोकामध्ये की विभीषण भगवंतांच्या आज्ञेने या ठिकाणी श्राद्ध पिंडदान ह्या क्रिया करण्यात तो तयार होतो. कारण रामचंद्रांनी सांगितलं. म्हणून या ठिकाणी आपण बघतो की प्रभुपाद पण तात्पर्य सांगतायत की ही क्रिया करणे फार आवश्यक आहे. कारण रावणाची जी चेतना होती ती अविद्येने भरली होती. जे अशा प्रकारे कामांध झाला होता अविद्येने भरली होती. मी व माझे जी काही अविद्या आहे या भौतिक जगात सर्वजण त्याच्या मागे लागलेले आहेत की त्या प्रकारे त्या रावणाची स्थिती झाली होती. म्हणून विभीषणाने भगवंतांच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांनी काय केलं अंत्यसंस्कार केले शास्त्र विधीनुसार. म्हणून या जगात आपण पाहतो की जे काही या जगात जीव भौतिक कर्म करतो त्या कर्मामुळे त्या जीवाच्या गतीवर किती परिणाम होतो तो कुठे जातो सांगता येत नाही. का कारण त्याच्या कर्मानुसार त्याची गती होते. म्हणून कारण जीवनभर त्या व्यक्तीने त्या जीवाने पाप केलेले असते परंतु त्याचे बंधू बांधव आहेत ते ज्यावेळी त्याचे श्राद्ध विधी कर्म करतात पिंडदान करतात आणि त्या शास्त्रानुसार केल्यामुळे त्याच्या गतीमध्ये काय होतं फरक पडतो. म्हणून आज पाहतो आपण की आज योगायोग हा जो हा विषय आलेला आहे पिंडदान श्राद्ध, कारण हा जो आता जी काही आता वेळ आहे पितृ पंधरवडा तो चालू आहे, हे योगायोग आता हा विषय आला म्हणून आपण या पितृ पंधरवड्याविषयी थोडीशी चर्चा करूया की पितृ पंधरवडा या पंधरवडा का आहे. या पंधरवड्यामध्ये पितृदान श्राद्ध कर्म क्रिया केल्या जातात. तर शास्त्रात हे थोडक्यात पाहू, याचं वर्णन भरपूर आहे शास्त्रामध्ये. तर जीवावर तीन प्रकारचे ऋण असतात. एक असतं पितृचे ऋण, देवतांचे ऋण आणि ऋषीचे ऋण. पितृचे म्हणजे आपल्या माता पिता आणि आपल्या चांगल्या कार्य ते बुजुर्ग आहेत किंवा ज्यांनी आपल्या जीवनात चांगलं कार्य व्हावं यासाठी ज्यांनी आपल्याला या जीवनामध्ये मदत केलेली आहे ते सर्व म्हणजे ते पितृ आहेत. म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी या पंधरवड्यामध्ये हे पितृदान श्राद्ध क्रिया केल्या जातात. म्हणून हा पंधरवडा आहे. तर याचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, हा जो पंधरवडा आहे तो भाद्रपद शुक्ल पौर्णिमा पासून अश्विन कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत असतो. आणि या दिवसामध्ये पितरांची पूजा केली जाते, त्यांना जल अर्पण केलं जातं आणि मृत्यूच्या दिवशी त्याला श्राद्ध अर्पण केले जातात. शास्त्रामध्ये वर्णन आहे की श्रद्धया इदम श्राद्धम, की श्रद्धया इदम श्राद्ध म्हणजे काय, की पूर्वजासाठी श्रद्धेने केलेले जे कार्य आहे त्या कार्या श्राद्ध असे म्हणलं जात. म्हणून गरुड पुराणामध्ये याचं वर्णन आहे, प्रेतकांड, गरुड पुराण म्हणजे काही कांड आहेत त्यामध्ये एक प्रेतकांड आहे, त्यामध्ये एक वर्णन आहे. गरुडजी भगवंतांना प्रश्न करतात की हे जे दान केल्यामुळे त्या दिवंगत व्यक्तीपर्यंत कसं काय पोहोचतं. जे गरुडजी भगवंतांना सांगतात हे पितृपंधरामध्ये ते काही दान करतात, पिंडदान करतात, ब्राह्मणांना भोजन घालतात, तर हे सर्व क्रिया आहेत त्या दिवंगत व्यक्तीपर्यंत कसे पोहोचतं. तर भगवान सांगतात हे प्रथम वरुण देवापर्यंत जातं. वरुण देव हे सर्व काही जे काही दान केलेलं असं हे सर्व घेतात आणि वरुण देव भगवंतांना देतात आणि भगवंत ते नंतर सूर्यदेवाला देतात आणि सूर्यदेव आपल्या शक्तीनुसार ते काय करतात त्या दिवंगत व्यक्तीपर्यंत पोहोचवतात. तर अशा प्रकारे भगवान म्हणतात की हे कार्य अशा प्रकारे त्या दिवंगत व्यक्तीपर्यंत पोहोचतं. म्हणजे याचा अर्थ काय, हे जे कार्य आहे या पितृपंधरवड्यामध्ये हे त्या दिवंगत व्यक्तीपर्यंत पोहोचलं जातं. म्हणून गरुड पुराणात दुसरं वर्णन केलेलं की शरीर सोडल्यावर सूक्ष्म शरीर यमलोकात पोहोचण्यास 348 दिवस लागतात. आणि त्या 348 दिवस मध्ये वर्णन केलेले 16 पाडाव आहेत, म्हणजे 86,000 योजन अंतर आहे. म्हणजे 348 दिवस तिथं लागतात. असं वर्णन आहे की आत्म्यावर दोन प्रकारचं आवरण आहे, एक सूक्ष्म आवरण आहे आणि एक स्थूल आवरण आहे. सूक्ष्म म्हणजे काय, मन बुद्धी अहंकार पासून बनवलेलं आवरण, आणि स्थूल शरीर म्हणजे पंच महाभूतापासून जे काही शरीर आहे ते. म्हणजे अशा प्रकारे आत्म्यावर दोन वर्णन आहेत. आणि ज्यावेळी आत्मा शरीर सोडतो तो स्थूल शरीराजवळ राहतो, लगेच आत्मा निघून जात नाही ज्यावेळी शरीर सोडतो, त्यावेळी 2-3 दिवस तरी तो त्या ठिकाणी त्या शरीराजवळ वास करत असतो. आणि ज्यावेळी त्या 2-3 दिवसामध्ये जे काही पितृदान किंवा पिंडदान केलं जाते त्या 3 दिवसामध्ये आपण म्हणतो तिसरा दिवस आहे, तर ते पिंडदान त्या काही विधी क्रिया केल्या जातात त्या 3 दिवसानंतर ते सर्व त्याला मिळतं आणि मग त्याची पुढची यात्रा सुरू होते आणि तो यमराजापर्यंत पोहोचतो. म्हणजे 348 दिवस इथं वर्णन केलेलं आहे, यमराजा पर्यंत पोहोचतो. त्यामध्ये एक वर्षामध्ये त्याचं श्राद्ध क्रिया येते आणि त्या श्राद्ध क्रियामध्ये ते पिंडदान परत ब्राह्मणांना भोजन आणि ज्या काही क्रिया केल्या जातात त्या सर्व वस्तू त्याला यमराजा पर्यंत पोहोचायच्या आधी मिळून जातात आणि मिळाल्यावर मग त्याला त्याच्या कर्मानुसार त्यानं जर चांगलं कर्म केलं असेल तर तो उच्च लोकात देवलोकात निघून जातो आणि त्यानं आयुष्यभर पाप केलं असेल तसं इथं तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात की रावणाने आयुष्यभर पापच केलं होतं म्हणून त्याला नरक रोग फिक्स होत. म्हणून या ठिकाणी तो आयुष्यभर पापच करतो तो यमराजाजवळच राहतो आणि ज्यांनी चांगलं कर्म केलेलं आहे त्या प्रकारे तसं एक कोणी उच्च लोकात जातात कोण देव लोकात जातात. तर अशा प्रकारे हे शास्त्रात थोडक्यात वर्णन केलेलं आहे. म्हणून असा प्रश्न येऊ शकतो की हे दान कसे काय पोहोचते व्यक्तीपर्यंत त्या दिवंगत व्यक्तीपर्यंत. तुम्ही गरुड पुराणात वर्णन आहे की ते ठीक आहे वरुण देव सूर्यदेवापासून जातं परंतु पोहोचतं कसं, कधी कधी आपल्याला विश्वास बसत नाही की अरे इथं आपण दाखवतो आणि तिथं कसं बसतं. तर एका प्रवचनात मी ऐकत होतो की सोपं उत्तर आहे, कारण आज जे काही भौतिक जगामध्ये जे काही परिस्थिती आहे ना, व्हॉट्सअप, ईमेल, या गोष्टीवर आपला आधी विश्वास होता का? नवीन नवीन होता त्यावेळी. आता का विश्वास आहे? आपण डोळे झाकून ईमेल करतो, डोळे झाकून व्हॉट्सअपवर मेसेज करतो, परंतु आपल्याला पूर्ण विश्वास असतो ते जाणार, पोहोचणार तिथपर्यंत. परंतु कसं पोहोचतं? आपण जरी थोडा जरी विचार केला तरी ते आश्चर्य गोष्ट वाटते. अरे कसं काय या वस्तूने आपण पाठवतो आणि तिथे पोहोच, विश्वास असत का? कारण ते पोहोचणार नक्की. तर त्या प्रकारे हे शास्त्रविधीनुसार ज्यावेळी या श्राद्धच्या क्रिया केल्या जातात, तर त्या अशा प्रकारे त्या सर्व क्रिया केल्यामुळे त्या सर्व वस्तू दिवंगत व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचतात. तर त्यावर विश्वास, शास्त्रावर विश्वास. तर अशा प्रकारे म्हणून एका प्रसंगात, रामायणामध्येच एक प्रसंग आहे, ज्यावेळी भगवान रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामयी ही ज्यावेळी दशरथ महाराज ते दिव हे झाले, मृत्यू पावले, त्यावेळी त्यांचं श्राद्ध करण्यासाठी राम, लक्ष्मण आणि सीतानी वनामध्ये त्यांनी त्यांचा श्राद्ध केला. आणि केल्यावर सर्व ब्राह्मणांना त्यांना भोजनास बोलवले आणि तिघं स्वतः काय करत होते, सर्विंग करत, प्रसाद वाढत होते. आणि वाढत असताना सीतामयी वाढत वाढत असताना पाहते आणि मध्येच निघून जाते. रामचंद्र बघता सीता का निघून गेली मध्येच? सर्व काही भोजन झाल्यावर सर्व ऋषी मुनी ब्राह्मण निघून जातात आपल्या जागी. आणि त्यावेळी मग रामचंद्र सीतेमाईला म्हणतात की सीताये, तू मधून, तू सर्विंग करताना मधूनच का निघून गेलीस? त्यावेळी सीतामाई म्हणते, मी सर्विंग करत होतो, प्रसाद वाढत होतो, त्यावेळी तुमचे सर्व पूर्वज मला त्या ठिकाणी दिसले. दशरथ महाराज होते, दशरथ महाराजांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, सर्वजण पंक्तीत बसले होते. ते सीतामाईला दिसलं. सीतामाई म्हणून विचार करते की मी दशरथ महाराजांची सून आहे आणि दशरथ महाराज काय आहेत, मोठे राजे आहेत, पूर्व अयोध्येचे राजे आहेत, आणि मी त्यांना कसं काय कंदमूल वाटू? माझं सर्विंग प्रसाद काय होता माझ्यावर? कंदमूल. आणि मी माझ्या दशरथ महाराजांना कंदमूल कसं काय वाटू? माझ्या पूर्वजांना, ते तर राजे आहेत. म्हणून मी तिथून निघून गेले, मला दिसले सर. याचा अर्थ काय? की श्राद्धाच्या वेळी सर्व पूर्वज उपस्थित असतात ते प्रसाद घेण्यासाठी. ते काही तुम्ही क्रिया करता, त्या क्रिया घेण्यासाठी त्या ठिकाणी सर्व पूर्वज उपस्थित असतात. म्हणून आपण पाहतो की गीतेमध्ये विरुद्ध याचं वर्णन केलेलं आहे की अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरन हे प्रयाती समत भाव यांती नाशस्त्र संशया. की भगवान म्हणतात, अंत समयी जो माझे स्मरण करतो तो माझी निश्चित प्राप्ती करतो, यात काही संशय नाहीये. याचा अर्थ असा आहे का की वैष्णवांना, वैष्णव भक्ती करतात, श्रीमद भागवत मध्ये पण वर्णन केलेलं की भक्तांनाही श्राद्ध करायची गरज नाहीये, परंतु वैष्णव भक्ती करतात याचा अर्थ असा आहे काय मला श्राद्ध कर्म करायची गरज नाहीये? हा, भागवत मध्ये पण वर्णन केलंय की या ठिकाणी की सर्व ऋण त्याचे काय होतात, नष्ट होतात भक्ती केल्यामुळे. परंतु नाही, तरी पण वैष्णवांना पण श्राद्ध करण्याची गरज आहे. म्हणून भगवान म्हणतात, जो माझी पूजा करतो माझ्यापासून पोहोचतो. यांती देवव्रता या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की त्या देवतांची पूजा करतो तो देवांच्या लोकात, तो भूतांची पूजा करतो तो भूत योनीत येतो, आणि जो माझी पूजा करतो तो माझ्याजवळ येतो. म्हणजे याचा अर्थ काय? भगवंताची आपण पूजा करतो याचा अर्थ आपल्याला श्राद्ध कर्म करायची गरज आहे का? परंतु आहे. हे कसं काय? तर आजच्या श्लोकाच्या तात्पर्य आपण पुढे बघू यावर चर्चा. या ठिकाणी भगवान रामचंद्रच विभीषणात सांगत आहेत की तू श्राद्ध कर्म कर, अंत्यसंस्कार विधीपूर्वक कर. म्हणून याचं वर्णन आपण पाहू की पुढे तात्पर्य त्या ठिकाणी वर्णन केलेलं की अशा प्रकारे ज्यावेळी रावणाचा मृत्यू झाला आणि भगवान रामचंद्रांनी विभीषणात अंत्यसंस्कार करण्यास सांगितलं आणि ते अंत्यसंस्कार विभीषणाने केले. नंतर एक सुंदर विषय यामध्ये प्रभुपाद देत आहेत, एक सुंदर शेवटच्या ओळीमध्ये सांगतात की अशा प्रकारे भगवान रामचंद्रांनी रावणाच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर दया केली, अकारण कृपा याला म्हणलं. म्हणजे पाहतो की रावणाच्या मृत्यूनंतर ती एक विशेष दया या ठिकाणी केली. म्हणून आपण पाहतो की भगवान कोण आहे? सर्वत सर्व भूतानां ज्ञात्वा माम ज्या अंतिम ओशी सरहत आहे ते सर्वावर सर्व जीवावर प्रेम करतात. तरी शत्रू असला तरी त्याच्यावर त्यांनी अकारण कृपा केली की बिभीषणा सांगितलं की याचं भले होऊ दे बाबा, हा जरी मृत्यू झाला असेल तरी याचं काय हा भटकायला नको, तू काय कर याचं श्राद्ध कर, अंत्यसंस्कार विधीपूर्वक कर, आणि अशा प्रकारे बिभीषणाने केलं. म्हणून या ठिकाणी आपण बघतो की भगवंत भक्त राक्षसांना मारण्यासाठी आले नव्हते, तर भगवंत आपल्या चरित्राहून अनेक चांगले संदेश देण्यासाठी रामचंद्र या रामलीलेमध्ये या पृथ्वी तलावर आले होते. आणि या ठिकाणी आपण पाहतो की रावणाच्या मृत्यूनंतरही त्यांनी दया केली, म्हणजे काय त्यांनी सुंदर या ठिकाणी एक आपल्याला शिकवण दिलेली आहे ती म्हणजे काय, रामायणात अनेक पवित्र संदेश आहेत. तर हा सर्वात त्यापैकी एक हा संदेश सुंदर आहे तो म्हणजे आपले वाईट करणाऱ्याचे पण भले करणे. म्हणजे या ठिकाणी बघतो की भगवान रामचंद्राचं किती वाईटपण आहे. आज भौतिक जगात एखाद्या व्यक्तीच्या पत्नीचं हरण केलं तर तो व्यक्ती काय करेल, है ना, तो त्याला मारून टाकेल लगेच आणि आणि भरपूर त्याचं काय नुकसान करेल आणि त्याच्या आयुष्यभर त्याच्या काय होईल चेतनेमध्ये राहील की हा माझा मोठा शत्रू आहे. परंतु रामचंद्रांनी या ठिकाणी बघतो त्यांचं किती वाईट केलं या रावणाने, तरी पण त्यांनी त्याचं भलं करण्यासाठी बिभीषणाला अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. म्हणून हा एक वैष्णव सिद्धांत आहे. आज भले करणाऱ्याचे भले करू शकतो, वाईट करणाऱ्याचे वाईट करतात, हे भौतिक जगाचा सिद्धांत आहे. परंतु वैष्णव सिद्धांत काय आहे, जो वाईट करतो त्याचं चांगलं करणं हा वैष्णव सिद्धांत आहे. आणि भगवान रामचंद्र आपल्या उदाहरणावरून या ठिकाणी दाखवत आहेत की त्यांनी एक अकारण कृपा रावणाकरी रावणाने इतकं त्यांचं वाईट केलं तरी पण. म्हणून आपण बघतो आपल्या जीवनामध्ये आपण एखाद्यानं जर आपल्यावर काही बोलले किंवा आपण एखाद्याचं दोष पाहत असतो आणि ते दोष पाहत असल्यामुळे त्याच्याकडे आपण काय करतो, त्याचं कायम दोष, त्याचा द्वेष निर्माण झालेला असतो आपल्या हृदयात आणि मग आपण त्याचं कायम वाईट मनामध्ये घेत असतो, कसं याचं वाईट होईल. परंतु हा वैष्णव सिद्धांत नाही आहे. वैष्णवांनी त्यात काय करतो दोष कधीही नाही पाहिला पाहिजे. म्हणून गौरांग प्रभू एका प्रवचनात सांगत होते की एखाद्याचं दोष वैष्णव पाहू शकतो परंतु ती सुधारण्याची शक्ती जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही दुसऱ्याचे वैष्णवांचे दोष पहा, तुम्ही दोष पहा परंतु दोष सुधारण्याची शक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे तर तुम्ही दोष पाहू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी भगवान रामचंद्र हे आपल्या उदाहरण दाखवत आहेत की एका वाईट करणाऱ्याचा पण आपण भलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भरपूर लीलेमध्ये भगवान रामचंद्र हे दाखवत आहेत म्हणजे अशा प्रकारे की कशा प्रकारे भगवंत सहत आहेत, दया करत आहेत सर्वांना. म्हणून आपण पाहू शकतो की आपणही आपलं आचरण आहे, बुद्धी आहे, वाणी की इतकी मधुर विनम्र बनवली पाहिजे की द्वेषी मनुष्य आपलं कोण द्वेष बघत असेल, आपले दोष बघत असेल, तो द्वेषी मनुष्य पण आपली प्रशंसा करू शकेल. त्याचा आपण जर दोष बघत असेल तर त्याचा आपण काय करू शकतो, त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपलं जीवन असं बनवलं पाहिजे, विनम्र प्रेमी आणि मधुर बनवलं पाहिजे, आचरण चांगलं बनवलं पाहिजे. कारण जर दुसरा आपला द्वेष करत असेल तर तो द्वेष मनुष्य पण आपली प्रशंसा केली पाहिजे त्याने मनामध्ये, तरी हा खरंच व्यक्ती चांगला आहे, कधी दोष आपले पाहू दे. म्हणून वैष्णव आचार्याने पण आपल्याला हे शिकवलेलं आहे. तर तरी समोर एखादा वैरी शत्रू जरी आला तरी त्याला आपण आदर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आणि आपले जीवन अशा प्रकारे केलं पाहिजे की एखादा शत्रू पण आपली प्रशंसा करेल. म्हणून रामचंद्रांच्या लीलेमध्ये एक सुंदर प्रसंग हा येतो की रामायणामध्ये की रावण शत्रू होता परंतु रावण पण रामचंद्रांची अनेक ठिकाणी प्रशंसा करतो. ते कसं काय, तर त्याचं सुंदर वर्णन रामायणामध्ये येतं की रावणाने पण भगवान रामचंद्रांची प्रशंसा केलेली आहे. की रावणाने जरी वैर केलं तरी त्याच्या मुखातून प्रशंसा भगवान रामचंद्रांची आलेली आहे. तरी तो युद्ध करत असेल, भगवान रामचंद्रांच्या मारण्याचा प्रयत्न करत असेल तरी पण एक काही प्रसंगामध्ये त्याच्या मुखातून प्रशंसा आलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघतो की एक सुंदर प्रसंग आहे. ज्यावेळी लक्ष्मणने मेघनाथचा वध केला आणि वध केल्यावर मेघनाथचं जे काही शिर होतं ते जाऊन लंकेमध्ये पडलं आणि कुठं पडलं, त्याची पत्नी होती ती त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करत होती सुलोचना, तर ती यज्ञ करीत होती. आणि तिचं वर्णन केलेलं आहे रामायणामध्ये, ती फार पतिव्रता स्त्री होती, सुंदर पतिव्रता होती, तिच्या सर्व पतिव्रतेचे गुण होते. आणि ती यज्ञ करीत होती की माझ्या पती मेघनाथांचं काय विजयी हो, लक्ष्मण बरोबर ते युद्ध करीत आहेत. आणि लक्ष्मणची पण पत्नी उर्मिला अयोध्येमध्ये काय करीत होते, ती पण प्रार्थना करत होती की लक्ष्मण विजय हो. आणि ह्या ठिकाणी ती सुलोचना त्यावेळी यज्ञ करीत असते तर आपल्या पतीचं शिर समोर येऊन पडतं, ती एकदम घाबरते, इतके रडू लागते, इतके आक्रोश करू लागते, अरे मी इतकी पतिव्रता स्त्री असून मी इतकं चांगलं कार्य केलेलं असून पण मला हे पाहावं लागलं की माझ्या पतीचं शिर माझ्या समोर येऊन पडलं, हे असं का. आणि रावणाला पण माहिती असतं की तो पण इतका दुःखी झालेला असतो की माझा सुंदर मुलगा, सगळ्यात दानशूर शूरवीर मुलगा मेघनाथ काय केलेला आहे, यावेळी मरून पाहिलेला आहे, मरून पडलेला आहे. म्हणून मेघनाथचं एक नाव असतं इंद्रजीत, फक्त नाव इंद्रजीत दिलेलं नसतं कारण त्यानं स्वर्गावर राज्य केलेलं असतं, इंद्रांना मारलेलं असतं, इंद्रावर विजय मिळवलेला असतो म्हणून त्याचं नाव इंद्रजीत पडलेलं आहे. तर अशा इंद्रजीतचा वध झाल्यावर तिची पत्नी काय होते, आक्रोश करू लागते. परंतु लक्ष्मण इंद्रजीत नाही आहेत, लक्ष्मण कोण आहेत, इंद्रियजीत आहेत, की त्याने इंद्रियावर विजय मिळवलेला आहे. का, कारण 14 वर्ष ते काय केलेलं आहे, त्यांनी पूर्ण भगवान रामचंद्रांच्या सेवेत घालवले आहेत. म्हणून इंद्रियजीत, जो इंद्रियावर विजय मिळवतो तो सगळीकडे विजय होतो त्याचा. म्हणून उपदेशामृतमध्ये पण रूप गोस्वामी सांगतात, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम, की यामध्ये काय सांगितलेलं आहे, जो सर्व आपल्या वाणी याच्यावर सगळं विजय मिळवतो तो नक्की काय होतो, चांगला विजय होतो. तर अशा प्रकारे लक्ष्मण होते. आणि ह्या ठिकाणी रावणास मग ती सुलोचना म्हणते की माझं पतिव्रता एवढं व्रत असून माझ्या पतीचं असं का हाल झालं, तुम्ही सांगा, याचं उत्तर द्या मला. रावण म्हणतो, नाही मला काही माहिती नाही, मला याचं काय उत्तर देता येत नाही. नाही नाही, मी याची चिता जाळायच्या आधी मला याचं उत्तर दिलं पाहिजे, की याचं उत्तर द्या तरच मी याची चिता जाण. त्यावेळी रावणाच्या मुखातून भगवान रामचंद्रांची प्रशंसा येते. आणि इंद्रजीत मेघनाथ रावण म्हणतात की तुझं तू काय कर, भगवान रामचंद्राकडे यांचं उत्तर आहे, तू रामचंद्राकडे जा, ते तुला आश्रय देतील. त्यावेळी ती म्हणते, तुमचा शत्रू रामचंद्र, त्या शत्रूकडे कसे जाऊ मी, ते तर मारून टाकेल मला. त्यावेळी म्हणतात नाही. म्हणून वाल्मिकी रामायणमध्ये एक शब्द आलेला, आत्मवत. आत्मवत म्हणजे स्वतःच्या प्रमाणे, म्हणजे स्वतःच्या मुलीप्रमाणे किंवा स्वतःचा एक दास प्रमाणे तुला ते रामचंद्र आदर देतील. कोण म्हणतो, रावण म्हणतो. म्हणजे रावण पण भगवान रामचंद्रांची काय करतो, जरी लढाई करत आहे, शत्रू आहे, तरी पण प्रशंसा करीत आहे. म्हणतो जा, तुला ते आदर देतील आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. आणि गेल्यावर मग रामचंद्र त्या ठिकाणी ती प्रश्न करते की का माझ्या पतीचा अशा प्रकारे हाल झालं, मी इतकी पतिव्रता स्त्री असून. उर्मिला पण पतिव्रता स्त्री आहे, तिचं का असं नाही झालं, माझंच माझ्याबरोबरच असं का झालं. त्यावेळी रामचंद्र म्हणतात की फार सुंदर प्रेरणात्मक भगवंत उत्तर देतात. ते म्हणतात की तू पण पतिव्रता आहेस, तू पण तू चांगलं कार्य केलेले आहेस, आणि लक्ष्मणची पत्नी उर्मिला पण पतिव्रता आहे. पण तू, ते म्हणतात भगवान रामचंद्र, तुझा का अशा प्रकारे तुझ्यावर अशी गती झाली, कारण दोघे पण वीर आहेत, पण लक्ष्मण विजय का झाला, कारण त्याने दुसऱ्याच्या पत्नीला माते समान समजणाऱ्या रामचंद्रांच्या पक्षामध्ये त्याने लढाई केलेली आहे. आणि तुझा जो पती होता त्यानं दुसऱ्याच्या स्त्रीवर काय केलेलं आहे, माते समान नाही तर दुसऱ्याच्या स्त्रीचा भोग घेण्याच्या इच्छेने हे काय केलेलं आहे, युद्ध केलेलं आहे आणि तिला बळकावलेलं आहे, आणि त्या पक्षामध्ये तुझा पती लढत आहे. हाच फरक आहे. काय आहे, पक्ष. म्हणतात रामचंद्र की पक्ष तुझा अशा प्रकारे, आणि त्या पक्षामध्ये तू काय करतायस, तिला वाचवण्यासाठी पतीला तू यज्ञ करीत आहेस, हेच अंतर आहे. म्हणून तुझा काय झालं, पतीचं वध झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी राम, या ठिकाणी वर्णन आहे की आपल्या, ते म्हणतात की किती तू तप करशील, व्रत करतील, तुझी किती शक्ती असेल, परंतु तुझा पक्ष काय आहे, चुकीचा आहे, त्यामुळे तुझा पती मृत्यू पावलेला आहे, म्हणून तुझे व्रत आणि हे काही कामाला येणार नाही. तर अशा प्रकारे म्हणून तुझ्या पती. परंतु या प्रसंगावर आपण काय पाहतो, की भगवान रामचंद्रांचे अशा प्रकारे गुण असल्यामुळे शत्रू पण त्यांची काय करत आहे, प्रशंसा करीत आहे. आणि ही अशा प्रकारे जीवन वैष्णवानी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आदर दिला पाहिजे, आपल्या शत्रूला पण आदर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून प्रभुपाद म्हणतात एका तात्पर्यात की गुरु साधू शास्त्र आणि भगवंत, आपण म्हणतो की भगवंतांच्या बद्दल तर अनुकूल असेल तर विजय नक्की आहे. जे काही गुरु साधू शास्त्रानुसार आपण शिकतो ते भगवंतांच्या बद्दल तर अनुकूल असेल तर विजय नक्की आहे, परंतु धर्माविरुद्ध काही असेल तर ते कितीही शक्तिशाली असेल तर त्याचा फायदा नाही, ते काय होणार, नाश होणार. म्हणून भगवंतांची बाजूनं आपलं सर्व काही असलं पाहिजे. तरी गुरु साधू शास्त्र म्हणतात भौतिक जगात या तत्वावर असलं तरी भगवंतांना कोण मानतं, कोण मानत नाही, है ना. म्हणून भगवंतांच्या पक्षामध्ये आपण असेल तर विजय नक्की आहे. म्हणून यावरून प्रभुपाद म्हणतात की आपल्या भक्तीमध्ये आपण अनुकूल गोष्टी महत्वाच्या आहेत. भक्तिरसामृत सिंधूमध्ये याचं वर्णन केलेलं आहे की अनुकूल गोष्टी तर नसतील आणि प्रतिकूल गोष्टीचा आपण जर सारखं हे करत असेल तर आपल्या भक्तीमध्ये फायदा होणार नाही. या प्रतिकूल गोष्टीचा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की त्याग केला पाहिजे. म्हणून जर आपण प्रतिकूल गोष्टींचाच विचार कर भक्तीमध्ये असून प्रतिकूल गोष्टींचाच विषय करत राहू तर ती भक्तीसाठी बाधा आहे. आणि अशामुळे त्या प्रतिकूल गोष्टीमुळे आपला एक वेगळा पक्ष होईल, कसा वेगळा, प्रतिकूल गोष्टीचा पक्ष. आणि त्या पक्षांचा आपला काहीही फायदा होणार नाही. मग आपलं किती भक्ती करो, आपण प्रतिकूल गोष्टीचा अवलंब केल्यामुळे आपलं भक्तीमध्ये आपली प्रगती होणार नाही. म्हणून या प्रसंगात पुढे भागवत मध्ये या श्लोकामध्ये प्रसंगात सांगितलं आहे, भगवान रामचंद्र या ठिकाणी या प्रसंगावरून आपण पाहतो की भगवान रामचंद्र आपल्या चरित्रावरून दाखवत आहेत की कशा प्रकारे आपलं शत्रू पण आपले गुण गाईल अशा प्रकारे आपलं जीवन बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की स्वनाम विभीषणम चक्रे अनुमोदित, की भगवान विभीषणाने भगवान रामचंद्रांच्या आज्ञेनुसार श्राद्ध केले. मग शिवदेव गोस्वामी इथे पाहतो की शिवदेव गोस्वामी म्हणतात की विभीषणास बांधवाप्रती रावणाप्रती प्रेम होते का, की त्याने असे श्राद्ध केले, परंतु भाऊ म्हणून एक प्रेम होतं, परंतु रावणाचे जे कार्य होतं त्याबद्दल विभीषणात प्रेम नव्हतं. कारण याआधी विभीषणाने रावणास किती समजावून सांगितले की तू सीतामाईला सोडून दे, तू जे काही कार्य करत आहे चुकीचं आहे, परंतु रावण काय कामांध, त्यानं काही ऐकलं नाही आणि विभीषणास हाकलून दिलं लंकेतून. तर अशा प्रकारे त्याचं रावणावर किंवा बंधूवर थोडंही प्रेम नव्हतं, त्यामुळे इथं भगवंतांनी सांगितलं म्हणून त्याने रावणाचा अंत्यसंस्कार केलेला आहे. म्हणून आणि दुसरं भगवान रामचंद्र म्हणतात की मी त्याचे गुण पाहिले की तो चांगला भक्त होता, जरी लंकेमध्ये राहत होता तरी पण तो पूर्वीपासून आधीपासून भगवान रामचंद्रांचं स्मरण करत होता. म्हणून त्या कुसंगतीमध्ये राहून सुद्धा त्यानं भगवान रामचंद्रांची सेवा केलेली आहे. हे गुण रामचंद्रांनी पाहिले म्हणून त्यांनी विभीषणाकडून यांचे संस्कार करून घेतले. आणि म्हणून भगवान रामचंद्रांनाही माहिती होते, आणि एका प्रसंगात हनुमानजींना पण माहिती होत की विभीषण किती शुद्ध भक्त आहेत. म्हणून हनुमानजी ज्यावेळी लंकेत जातात तर लंका म्हणजे काय, ते पहिला पाहतात की अरे काय सगळे इंद्रतृप्ती चाललेले आहे, प्रत्येक महालामध्ये जाईल तिथे इंद्रतृप्ती. एका महालाजवळ जातात तर सुंदर धूपचा वा सुगंध येतो, सुंदर गंध पुष्पचा सुगंध येतो, सुंदर राम श्रीरामांचं रामस्मरणाचा आवाज येतो. तर हे बघितल्यावर म्हणतात की ह्या असुर लंकेमध्ये असुरी लंकेमध्ये कोण आहे तो रामचंद्रांचं स्मरण करीत आहे आणि इतकं सुंदर धूप गंध पुष्पांचा सुगंध येत आहे तरी कोण. त्यावेळी त्यांना कळतं की हे विभीषण आहे. म्हणून राम आणि हनुमानजींनाही माहिती असतं की विभीषणाने कुसंगतीमध्ये राहून पण भक्ती केलेली आहे, हा त्यांचा सुंदर एक गुण असतो. म्हणून आज पाहतो की आज आताच्या परिस्थितीत आपण भक्तांच्या संगतीत राहून पण भक्ती करायची किती अवघड झालेली आहे, है ना, फार अवघड झालेली आहे. का, कारण कलियुगाचा प्रभाव आपल्या चेतनेवर पडलेला. का, कारण भक्तीमध्ये असून भक्तांच्या संघामध्ये असून सुद्धा आपल्याला भक्ती करण्याचं फार अवघड होत आहे आणि इतके अडथळे इतके समस्या येतात की त्या समस्या आणि अडथळा सोडवण्यासाठी आपला वेळ निघून जातो. म्हणून या ठिकाणी विभीषणाची भक्ती आपण बघू शकतो, कुसंगतीमध्ये राहून पण त्याने रामचंद्रांचं स्मरण केलं आणि म्हणून हे एक आश्चर्य आहे. म्हणून या ठिकाणी रामचंद्रांची शरणागती रामचंद्र विभीषणाची शरणागती पण पाहतात की विभीषणांनी शरणागती कशी होती की ज्यावेळी लगेच रावणाने विभीषणाला हकललं तर लगेच त्यांनी भगवान रामचंद्रांचा आश्रय घेतला. त्यांनी इकडे तिकडे कुठे गेले नाहीत की सूर घेऊन सूड घेतो मी माझ्या भावाचा किंवा अशा प्रकारे पण नाही, डायरेक्ट त्यांनी भगवान रामचंद्रांची शरणागती घेतली. ही विशेष शरणागत आहे. म्हणून विभीषणाचा विषय आलाय म्हणून आपण पाहू की विभीषण हे त्यांचा जन्मापासूनच ते शुद्ध भक्त होत. म्हणून एक प्रसंग आहे याच्यामध्ये शास्त्रामध्ये वर्णन आहे की विभीषण कसा त्यांचा जन्म झाला किंवा ते विभीषण कसे शुद्ध भक्त होते. तर हा एक थोडक्यात आपण कथा पाहू की या प्रसंगात त्यांचं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे ते शुद्ध भक्त होते. म्हणून एक पुलस्य ऋषींची ही कथा येते की पुलस्य ऋषी कंदमादन पर्वतावर तपस्या करीत असत. कंदमादन की मेरू पर्वतावर आणि त्या ठिकाणी गंधमादन पर्वतावर ते तपस्या म्हणजे विशेष म्हणजे वेदांचं अध्ययन करीत असत. आणि वेद अध्ययन करीत असताना त्या परिसरामध्ये जो काही राजा असतो त्या राजाचं नाव असतं तेनबिंदू. तर तो तेनबिंदू नावाचा राजा त्या ठिकाणी राहत असतो आणि तो रोज काय करत असतो त्या पर्वतावर आपल्या सर्व कन्यांना घेऊन विचरण करीत असतो, फिरत असतो रोज. आणि त्याची मेन कन्या पण असते, सर्व कन्यांना घेऊन त्या ठिकाणी रोज फिरत असतो. आणि एक दिवस हे वेद अध्ययन करीत असताना पुलस्य मुनींना त्या कन्यांच्या आवाजामुळे डिस्टर्ब होत, विचलित होतात. अध्ययन करण्यासाठी त्यांना फार विचलित होतात आणि ते फार क्रोध येतो त्यांना. आणि त्या कन्या मग रोज त्या ठिकाणी येत असल्यामुळे एक दिवस पुलस्य मुनी काय करतात त्या कन्यांना शाप देतात की तुम्ही जर उद्या या ठिकाणी आला आणि या ठिकाणी अशा प्रकारचं जर कार्य केलं मला तर तुम्ही विचलित केला माझ्या वेद अध्ययनामध्ये तर तुम्ही गर्भवती व्हाल बिना लग्नाचं. म्हणजे असं वर्णन केलेलं आहे, लग्न न होता पण गर्भवती व्हाल. बापरे किती मोठा शाप होता. सर्व कन्या घाबरतात, अरे बापरे आता हा हे झाल्यामुळे सर्व कन्या महालात जातात. आणि दुसऱ्या दिवशी त्या कन्यापैकी एक मेन कन्या असते ती कन्या त्या दिवशी आलेली नसते, त्या शाप दिलेला असतो त्या मुख्य कन्या असते. आणि ती म्हणते चला आज पण विचरण फिरण्यासाठी जाऊ आणि आज कोण दिसत नाहीत आपण पुढे जाऊ सर्व येतील. म्हणून ती जाते त्या ठिकाणी आनंदाने खेळू लागते, आवाज करू लागते आणि पुलस्य मुनीचा त्या कन्येला शाप लागतो. शाप लागल्यावर दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीरामध्ये बदल होऊ लागतो, लगेच तिचा शाप लागतो पुलस्य मुनींना. आणि हे झाल्यावर सर्व कन्या बघतात अरे आपल्या पित्याकडे जातात तेनबिंदूकडे आणि म्हणतात हे कसं काय. त्यावेळी त्यांना कळतं की पुलस्य मुनीचा शाप लागलेला आहे. लगेच ते राजा पुलस्य मुनीचा आश्रय घेतात, माफी मागतात की माझ्या कन्येला वाचवा, ती माझी प्रिय कन्या आहे आणि या अशा प्रकारचं तिचं झालं कार्य झालं तर तिचा मी विवाह कसं करू. पुलस्य मुनी म्हणतात मी माझा शाप मागे नाही घेऊ शकत, मी काय करू तुम्ही सांगा. त्यावेळी राजा म्हणतात तिचं काय करा, तिच्या लग्न करा. आणि पुलस्य मुनींच्या शापामुळे तिला काय होते ती गर्भवती झालेली असते. आणि मग राजा म्हणतो की लग्न केला करा म्हणल्यावर पुलस्य मुनी म्हणतात ठीक आहे, स्वीकार करतात आणि त्या कन्येबरोबर लग्न करतात. आणि मग पुलस्य मुनी म्हणतात की मी वेद अध्ययन करत असताना मी हा शाप दिलेला आहे, त्यामुळे या कन्येला जो कोण पुत्र होईल तो वेद अध्ययनमध्ये काय होईल प्राविण्य होईल, तो सर्व वेदामध्ये चांगला प्रगतशील होईल, त्याला वेद पठन होतील आणि त्यात आणि ते ब्रह्मकुळातील पुलस्य मुनी ब्रह्माजींच्या कुळातील, त्यामुळे तो जसा जन्माला येतो तो लगेच तो ब्रह्मकुळात असल्यामुळे वेद अध्ययन आणि एक ब्राह्मण बनतो. आणि तिथं इतकं सौंदर्य सुंदर वर्णन केलेलं आहे की ते सौंदर्य पाहून तिथले भरद्वाज ऋषी असतात, ते भरद्वाज ऋषी आपली मुलगी देववर्णी या देववर्णीचा त्या विप्र त्या मुलाचं नाव होतं विप्रवा, त्या विप्रवावर लग्न लावतात. आणि विप्रवा लग्न लावर त्या देववर्णीचं लग्न होतं आणि त्यांच्यापासून एक पुत्र निर्माण होतो, त्याचं नाव होतं वैत्रवर्ण. वैत्रवर्ण म्हणजे कोण, कुबेर, धनाध्यक्ष देवतांचा. त्याला मग लंका मिळते, सोन्याची लंका मिळते, पुष्पक विमान मिळतं. आणि त्या विप्रवापेक्षा त्या मुलाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, इतकी सुंदरता असते दिसण्यासाठी. आणि तो लहान मुलगाच्या फिरत असतो सगळीकडे त्या पुष्पक विमानामधून आणि इतकं धनाध्यक्ष डायरेक्ट. आणि हे ऐकल्यावर पाताळ लोकांमध्ये राहणारा जो काही असुर असो सुमाली त्या सुमालीला वाटतं की अरे बापरे हा इतका सुंदर मुलगा आहे तर याचा पिता किती सुंदर असेल. म्हणून तो काय करतो, आपली मुलगी असते कैकेयी, कैकेयी असं नाव आहे, तर त्या कैकेयीला म्हणतो की जा आणि तू त्या विप्रवाला पटव, तिच्याशी लग्न कर, तिला आपल्या समूहामध्ये घे आणि तिच्याशी लग्न कर, कारण हा फार सुंदर आणि धनवान आहे. आणि अशा प्रकारे कैकेयी पाताळ लोकातून निघते आणि त्या विप्रवा त्यावेळी संध्याकाळचा अग्निहोत्र यज्ञ करत असतात आणि अग्निहोत्र यज्ञ करीत असताना ती त्या विप्रवाला मोहित करते आणि संध्याच्या वेळी त्यांचं काय होतं, संघ होतो. आणि संघ झाल्यामुळे शास्त्रानुसार संध्याकाळचा संघ असल्यामुळे जो कोणी पुत्र उत्पन्न होणार तो असुर होणार हे विप्रवाला नंतर कळतं की अरे मी काय केलं, या कैकेयीशी मी संघ केला, म्हणजे तो इतका आकर्षित झालेला असतो विसरून जातो. आणि त्यानंतर संघ झाल्यावर त्याला कळतं, तो लगेच कैकेयीला म्हणतो की आपला तो संघ आहे तो प्रतिकूल या वेळेत झालेला आहे, त्यामुळे आपल्याला जे पुत्र होतील, दोन पुत्र होतील, ते असुर बनतील, रावण आणि कुंभकर्ण. ते सगळं सांगतात काही कैकेयी आक्रोश रडू लागते, अरे मी यासाठी तुमच्याशी लग्न करण्यासाठी आलो नाही, मी तुमच्याबरोबर लग्न करण्यासाठी यासाठी आलो की माझं पण जीवन चांगलं सार्थक होईल, माझं पण नाव रोशन होईल, कारण तुम्ही ब्रह्मकुळातील आहात आणि माझ्या पोटी हे असे आसुरी दोन पुत्र हे कसं काय, म्हणून ती रडू लागते. आणि मग विप्रवा म्हणतात काळजी करू नको, या ब्रह्मकुळाला रोशन करण्यासाठी अजून एक पुत्र निर्माण होईल आणि तो भगवंतांचा भक्त असेल, त्याचं नाव असेल बिभीषण. आणि अशा प्रकारे ते ऐकल्यावर मग ती शांत होते आणि त्यानंतर बिभीषणांचा पण जन्म होतो. आणि म्हणतो की ज्यावेळी बिभीषण हा लहानपणापासूनच भगवंतांचा भक्त असतो, रामचंद्रांचा भक्त असतो, आणि त्यावेळी मग नंतर तो हे तिघ जण जसे मोठे होतात आणि तपस्या करतात, तर एक प्रसंग येतो की ते तिघ तपस्या केल्यावर ब्रह्माजी प्रकट होतात आणि रावण आणि कुंभकर्ण भरपूर शक्ती मागून घेतात, जे काय हवाय ते सगळं मागून घेतात. बिभीषण काय मागतो की मला भगवान त्यांच्या चरणाप्रती भक्ती द्या, भगवंतांच्या चरणाची सेवा द्या, आणि हे बिभीषण मागतात. तर अशा प्रकारे ते बिभीषणाने ही शरणागती यासमोर दिसून की लहानपणापासून पण आणि एवढी तपस्या करून पण ते काय मागतात, भगवंतांच्या चरणाची सेवा, भगवंतांची भक्ती. आणि अशा प्रकारे या ठिकाणी बिभीषणाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण पाहतो की नंतर मग रामचंद्र बिभीषणात ज्यावेळी बिभीषण अयोध्येत जातात त्यावेळी विशेष कृपा बिभीषणावर करतात, युद्ध झाल्यावर सर्व लंका देतात, लंकेचा राजा बनवतात आणि एक मूर्ती पण देतात ती की त्याची पूजा करणे. आजची मूर्ती कुठे आहे, साऊथ इंडियामध्ये आपल्याला दिसते की ती भगवान रामचंद्राने बिभीषणात दिलेली आहे, कितकं सुंदर बिभीषण भक्त होते. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की म्हणून रामचंद्र बिभीषणा करून त्या बंधू बांधवांचं अंत्यसंस्कार करतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो की का कर रावणाला नरकती प्राप्त होऊ नये, हे एक विशेष अकारण कृपा करतात. म्हणून श्रीमद भागवत मध्ये जरी वर्णन केलेलं असेल की भक्तांनी हे करायची काय गरज आहे का, देवर्षी पितृनाम या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भक्तांनी करच, भक्तांनी पण हे केलं पाहिजे, कारण स्वतः रामचंद्रांनी दशरथ महाराजांचं केलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंना काही गरज नव्हती, परंतु चैतन्य महाप्रभूंनी पण गयेमध्ये जाऊन आपल्या पित्याचे श्राद्ध कर्म केलेले आहे. मी काल भगवान कृष्णांचं जे काही दिनक्रम दिनचर्या वाचत होतो त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण रोज सकाळी उठतात, सुंदर आंघोळ करतात आणि नंतर ते पण काय करतात, पूजापाठ करतात, नंतर रोज जाऊन पितरांचं दर्पण करतात, पितरांना नमस्कार करतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं पण वर्णन केलेलं आहे. त्यात प्रभुपाद तात्पर्य सांगतात की पितरांची पूजा करणे हे गरजेचं आहे, म्हणून हे भगवंतांनी पण हे कार्य केलेलं आहे, असंच नाही तर शुद्ध भक्त आचार्याने पण हे कार्य केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की शुद्ध भक्त करतात तर आपण पण हे केलं पाहिजे. आपण तर एक कनिष्ठ जीव आहोत, आपण प्रभुपाद म्हणतात की आपण मायेत आहोत 24 तास, म्हणून गुरूंच्या कृपेने कुठेतरी आपण 2-4 तास भगवंतांची सेवा करीत आहोत, ती पण काय आहे, कधी कधी न कळत अपराध होते त्या सेवेमध्ये. आणि अशा या मायेच्या जगामध्ये राहून आपण मायेत असल्यामुळे अशी अपराधात्मक सेवा करत असून आपण जरी भक्त असलो तरी पण आपण हे अशी कार्य आपल्याकडे होत असत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, या शुद्ध स्तरावर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शुद्ध भक्तांनी नाही केलं तरी चालतं, परंतु ते आपल्या उदाहरणावरून, भगवंत आणि शुद्ध भक्त आपल्या उदाहरणावरून दाखवत आहेत हे कार्य करण्याची गरज आहे. आणि ह्या शुद्ध स्तरावर येण्यासाठी आपल्याला काय करत आहे, नित्यम भागवत सेवय. प्रभुपाद सांगतात नित्य भागवताचा आश्रय घेतला पाहिजे, नित्यम भागवत सेवय, भागवताचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणून वैष्णव असेल तर शास्त्रानुसार आपला कुळाचा उद्धार होऊ शकतो, परंतु हे कार्य पण करण्याची गरज आहे. चैतन्य महाप्रभू चैतन्य लीलेमध्ये सार्वभौम भट्टाचार्यने म्हणतात की तू इतका समर्पित आहेस, इतका सुंदर शुद्ध भक्त आहेस, तर तुझ्या बांधवांचा मी सगळ्यांचा उद्धार करून टाकेन म्हणतात. चैतन्य अमोघांच्या प्रसंगामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात तुझ्या सर्व बांधवांचा नाही, तू ज्या गावामध्ये राहतोस त्या गावातील पशूंचा पण मी उद्धार करेन, कुत्र्याचाही उद्धार करेन असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे भगवंत हे उद्धार करणार नक्की आहे, ते त्यांचं स्वतःच कार्य आहे, परंतु शास्त्रानुसार भगवंत आणि आचार्य आपल्याला इथं सांगताहेत की हे जे काही कार्य आहे, पितृदान किंवा हे जे श्राद्ध, हे कार्य आपण भक्तीत असलो तरी पण हे गरजेचं आहे, शास्त्रानुसार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी रावणाचा तो आमचे संस्कार आहे, या ठिकाणी भगवंत विभीषणाकडून हे करून घेतात आणि नरकामधून, म्हणजे नरकामधून जाण्यासाठी त्या विभीषणाचा रावणाचं वाचवतात, म्हणजे विभीषणाने अंत्यसंस्कार करण्यासाठी सांगतात. म्हणून या ठिकाणी प्रभुपाद पण सांगतायत की या ठिकाणी जीवाला मृत्यूनंतर दुसऱ्या देहात पाठवले जाते, पण जर घोर पापी असेल तर तो नरकातच जातो. म्हणून या ठिकाणी यापासून वाचवण्यासाठी जे काही पिंडदान आहे, श्राद्ध कर्म आहे, प्रभुपाद म्हणतात हे श्राद्धविधी सांगितलेलं आहे, केलं पाहिजे, जेणेकरून त्याला एक तो न भटकता त्याला एक चांगलं शरीर भेटू शकतं आणि तो त्याची पुढची यात्रा करू शकतो. हरे कृष्ण. श्रीमद भागवत महापुराण की, श्रील प्रभुपाद की. Thank you.